नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. फुडल्या वर्सा सावन ज्या यत्नांक राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू जातले त्या यत्नांचो अभ्यासक्रम तयार करपाची प्रक्रिया सुरू जाल्या. एनईपी कार्यावळे विशीं विद्यालयांच्यो समस्या सुटाव्यो करपा खातीर म्हाल पावण्यावेचेर अधिकारी भेट दितले. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या कार्यावळेचो नियाळ घेवपा खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सुकाणू समितीची बसका घेतली. हे बसके उपरांत पत्रकावरवीं तांणी निर्णयांची माहिती दिली. फाउंडेशन पावण्यासयत अंदू पाचवी तशेंच णवे इयत्ते खातीर एनईपीची कार्यावळ सुरू जाल्या. फुडल्या वर्सा सव्वी तशेंच धावे खातीर एनईपी लागू जातली. फाउंडेशन पावण्यावेलो अभ्यासक्रम तयार जावन तो सगळ्या शाळा मेरेन पावयला. कला शिक्षणा खातीर कला आनी वेवसायीक शिक्षकांक फावो ते प्रशिक्षण दिला. णवेच्या शिक्षकांक शिकोवपासयत पेपर तपासणी विशींचे खासा प्रशिक्षण दिला. गणित आनी विज्ञान शिक्षकांक आयआयएसए बंगळुरू हांगा प्रशिक्षण दिला. विद्यार्थ्यांचे पालक राष्ट्रीय सर्वेक्षण 19 नोव्हेंबर 2024 जावपाचे आसा. हाचे खातीरची चाचणी आयज राज्यातल्या सगळ्या विद्यालयांनी जातली. तिसरी सव्वी आणि णवेच्या विद्यार्थ्यांखातीर ही चाचणी जातली. विद्या समीक्षा केंद्रामार्फत विद्यालयांक चाचणे खातीरचे प्रस्न उपलब्ध जातले अशी माहिती मुखेलमंत्र्यांच्या कार्यालयातल्यान मेळ्या. पंचायत तसेच नगरपालिका मळावेल्या निरक्षरांची वळेरी त्या वाठारातल्या पंचायत सचिव वा पालिका मुख्याधिकाऱ्यांक सादर करपाचो आदेश मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिला. ते राष्ट्रीय साक्षरता मोहिमेचो नियाळ घेताले. निरक्षरांची माहिती घेऊन तांकां साक्षर करपाची मोहीम केंद्र सरकारान सुरू केल्या. सगळ्या राज्यांनी ही मोहीम सुरू आसा. जर कोणूच निरक्षर ना जाल्यार 100% साक्षर आशिल्ल्याचे प्रमाणपत्र संबंधित प्रभाग वा पंचायतींक जारी करचे पडटले. मुखेलमंत्र्यांनी उमेद येवजणेचो नियाळ घेतलो. हे येवजणेखाला उमेद केंद्रां स्थापन करून तातूंत भलायके विशींचे उपचार करतात. जंय उमेद केंद्रां नात थंय पंचायत सभाघरांचो वापर करचो असो आदेश समाज कल्याण संचालकांक दिला. भारतीय जनता पक्ष हो फकत उत्तर भारतातूच सत्तेत आशिल्लो पक्ष अशें म्हणटाले. पूण जी कामगिरी भाजपान दक्षिण भारतात हे लोकसभा वेंचणुकेंत केल्या ताचे वयल्यान येता त्या विधानसभा वेंचणुकेंत भाजप दक्षिण भारतात एंट्री मारतलो असो विश्वास मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी उक्तायला. मिस्ड कॉल मारून भाजपाचो वांगडी जावपाचो भाजप गोंय प्रदेश मुळावे सदस्य 2024 ह्या उपक्रमाची माहिती दिवपा खातीर भाजपान पणजी पत्रकार परिशदेत आपयिल्ली. हे वेळार मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत उलयताले. हे वेळार केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक, येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो, महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आनी हेर पदाधिकारी हाजीर आशिल्ले. हे वेळार उलयतना मुखेलमंत्र्यांनी सांगले की ओडिशा सारकिल्ल्या राज्यात आमचे सरकार आयले हाचो आमकां मोठो अभिमान आसा. जाल्यार लोकसभा वेंचणुकेंत केरळ सारकिल्ल्या राज्यात भाजपान आपले खाते उक्ते केले ही अभिमानाची गजाल आसा. तशेंच तामिळनाडूत भाजपान मतदान टक्केवारी वाढयली. फुडले फावट विधानसभा वेंचणुकेंत थंयूय भाजप एंट्री करतलो हाची आमकां खात्री आसा असो विश्वास मुखेलमंत्र्यांनी उक्तायलो. भाजप राष्ट्रप्रथम, पक्ष द्वितीय आणि व्यक्ती तृतीय या तत्वाचेर काम करता. जांकां देश सेवा करपाची आसा तांच्यांनी भाजपात शामील जावचे. हे वांगडीपद सबका साथ सबका विकासा खातीर आसा. देखून सगळ्या जातीचे, धर्माचे आणि पंथाचे लोकांनी भाजपाचो वांगडी जावचे असो उलो मुखेलमंत्र्यांनी मारलो. खासा करून 18 ते 24 वर्सा पिरायेच्या गटातल्या तरणाट्या भुरग्यांनी तांणी भाजपात येवपाचे आवाहन केले. 2014 पयलीच्या सरकाराची गती आणि भ्रष्टाचार तांकां खबर नसलो. देखून 2013 पयलीचे आणि आताचे सरकाराच्या कामगिरीची तुलना या भुरग्यांनी करपाची गरज आसा असे मुखेलमंत्र्यांनी सांगले. स्वामी विवेकानंद विद्याप्रसारक मंडळ कॉलेज ऑफ कॉमर्स बुरेच्या विद्यार्थ्यां वतीन आयज अखिल गोंय पातळेचेर आंतर महाविद्यालय घुमट आरती सर्तीचे आयोजन केला. हे सर्तीक घुमट क्षेत्रात 2024 असे नाव दिला. सकाळी 9 वरांचेर विवेकानंद कॉलेज ऑफ कॉमर्सच्या सभाघरात सर्तीचे उक्तावण जातले. नामनेचे उद्योजक आशुतोष खांडेकार मुखेल सोयरे म्हणून हाजीर आसतले. तशेंच शिरोडा उच्च माध्यमीक शाळेची प्राचार्य शुभदा शिरोडकर खासा निमंत्रित म्हणून हाजीर आसतली. या वेळार संस्थेचे अध्यक्ष प्रकाश प्रभू, वेवस्थापक मीनानाथ उपाध्ये, प्रभारी प्राचार्य डॉ शेखर सावंत, सर्तीचे समन्वयक गिरीश कापडी, श्रेयस नायक आणि हेर मानेस हे वेळार हाजीर आसतले. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.